ख्रिस्त मावाला भावुस अनबिहनीस तुम्हाला आखे साला प्रभु येशूने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 33 खेडूतनी गोट। एक दिस ईसुदारे ने मेराला एक बहु मोठे लोका से भिडला शिक्षण दे हता। तेला ऐकूलासाठी होडा बहु लोका आनेल हतात। काय ईसुने पानी ने मेरावरले एक होडीवर चढूला पडनेल। तेनेसाठी काय तेला गोट करूलासाठी पूर्ती जागा मिळी सक। तो होडीमा बिसी गे अन लोकाला शिक्षण देवला लागना। ईसुने यी गोट सांगी, एक खेडूत बिवडा पिरू लागे, तो पदरने हात कन बिवडा पिर होता। तद्व कोडाक बिवडा वाटवर पडनात, नि लिटकाई होऊन ती बिवडा खाय घेत। दुसरा बिवडा खडकवाळे भुईवर पडनात, जट जराकच भुई होती। दगडावाळे भुईमा बिवडाले गज उंगी निघनात, पण तेहना मुळा माटीमा आत सुद्धी जाय सकनात नाही। जदवा सूर्य निघना नि गर्मी वदनी त तिरू कोमायजी घेत नि मरी घेत। अन कोडाक बिवडा काटावाळे खाकरेमा पडनात, ते बिवडा वाहडूला लागनात, पण काटा अन पाखरेसी दाबी दिदात। सेल्ले जी तिरू काटावाळे पाखरेमा उंगेल हता तेमा होऊन काहींच पिकनी आना। बाकीना बिवडा बेस भुईवर पडना, अन ते बिवडा वाहडनात, ते कन 30, 60 अन 100 गणा वधारे पीक होईना। जेना कन आहात ते ऐकिले। ये गोटनी चेला सहला गुचवाडमा पाडात। ये साठी ईसुनी समजावा, बिवडा देवना वचन आहा। मारग ती ईसा माणूस आहा जी देवने वचनला ऐकह पण सुमज नाही, ने सैतान ते वचनला तेनेपासून दूर करी देहे। दगडावाळी भुई ईसा माणूस आहा जो देवने वचनला ऐकह नि खुशी कन पाळह, पण जदवतेवर संकट अन सतावने येहे तद्व तो पासा पडी जहा। काटावाळी भुई एक ईसा माणूस आहा जो देवना वचन ऐकह, पण जिसा जिसा समय निघत जहा तिसांच चिंता धन अन जीवनना आनंद देवसाठीना तेहने मयेला तोडी टाकह। जेना परिणाम ने तरीके जी शिक्षण तेनी ऐकेल हता तेला फळणी ये। पण बेस भुई ईसा माणूस आहा जो देवने वचनला ऐकह तेवर विश्वास करह नी तो फळ देहे। बायबलनी एक गोट माथीनी लखेली सुवार्ता 13:1-8 अन 18:23 मार्कनी लखेली सुवार्ता 4:1-8 अन 13:20 लुकनी लखेली सुवार्ता 8:4-15